आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 18 जानेवारी 2026. विषय जीवन. सोनेरी मजकूर. रोमकरांस. देवाची ख्रिस्त येशू मध्ये दिलेली मोफत देणगी म्हणजे अनंत काळचे जीवन आहे. उत्तरदायी वाचन. नीतिसूत्रे. मुलांनो, तुमच्या वडिलांच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. लक्ष दिले की तुम्हाला कळेल. आणि माझ्या वडिलांनी मला शिकवले. ते मला म्हणाले, मी जे सांगतो ते लक्षात ठेव. माझ्या आज्ञा पाळ, म्हणजे तू जिवंत राहशील. ज्ञान आणि समजूतदारपणा मिळव. माझे शब्द विसरू नकोस. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वाग. ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर, म्हणजे ते तुझे रक्षण करील. मुला, माझे ऐक. मी जे सांगतो ते कर, म्हणजे तू खूप जगशील. या धड्यांची नेहमी आठवण ठेवा. हे धडे विसरू नका. ते तुमचे जीवन आहे. धडा उपदेश. बायबल पासून योहान. जगाच्या सुरुवातीपासून हे होत, हे आम्ही ऐकले आहे. आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहिले आहे. आम्ही ते निरखून पाहिले आहे. आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे. जो शब्द जीवन देतो त्याविषयी आम्ही बोलत आहोत. ते जीवन आम्हास प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे. त्याविषयी आम्ही साक्ष देतो. आणि त्या अनंत काळच्या जीवनाविषयी आम्ही तुम्हाला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याबरोबर होते आणि ते आम्हाला प्रकटविण्यात आले. आम्ही ते पाहिले आहे व ऐकले आहे. आणि आम्ही आता ते तुम्हालाही घोषित करीत आहोत, यासाठी की तुमची आमच्यासह सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याबरोबर आहे. योहान. मग येशू म्हणाला, परंतु येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, पुत्र जरी सर्व करू शकत असला तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करू शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करेतो. मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही, तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. मार्क. नंतर येशू नावेत बसून परत सरोवरापलीडके गेल्यावर मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला. तो सरोवराजवळ होता. याईर नावाचा यहुद्यांच्या सभास्थानाचा एक अधिकारी तेथे आला. याईराने येशूला पाहिले तेव्हा तो त्याच्या पाया पडला आणि आग्रहाने विनंती करून त्याला म्हणाला, माझी लहान मुलगी मरावरायस टेकली आहे. मी विनंती करतो की आपण येऊन तिला बरे वाटावे म्हणून तिच्यावर हात ठेवावा. मग येशू त्याच्या बरोबर गेला. लोकांचा मोठा समुदाय येशूच्या मागे चालत होता. तो हे बोलत असता सभास्थानातील अधिकाऱ्याच्या घरून काही माणसे निरोप घेऊन आली. ती म्हणाली, तुमची मुलगी मेली आहे. गुरुजींना का त्रास देता? येशूने त्यांचे बोलणे ऐकले आणि तो यहुद्यांच्या सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, फक्त विश्वास धर. येशूने फक्त पेत्र, याकोब आणि याकोबाचा भाऊ योहान यांना सापल्याबरोबर येऊ दिले. ते त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. त्याने लोकांनी मोठ्याने आकांत करताना व रडताना पाहिले. तो आत गेला आणि त्यांना म्हणाला, तुम्ही लोक रडून असा गोंधळ का करीत आहात? ती मुलगी मेलेली नाही, ती झोपली आहे. ते सर्व त्याला हसले. त्याने सर्व लोकांना बाहेर घालवून दिले व मुलीचे आई वडील व जे त्याच्या बरोबर होते त्यांना घेऊन जेथे मुलगी होती तेथे आत गेला. त्याने मुलीचा हात धरला आणि म्हणाला, तलिथा कुम म्हणजे लहान मुली, मी तुला सांगतो, उठ. ती लहान मुलगी लगेच उठली आणि सभोवती फिरू लागली. ते फार आश्चर्यचकित झाले. नंतर त्याने त्यांना सक्त ताकीद दिली की हे कोणाला कळता कामा नये. त्याने तिला खाण्यास देण्याविषयी सांगितले. योहान निकदेम नावाचा एक मनुष्य होता. निकदेम परुषी लोकांपैकी एक असून तो यहुदी लोकांचा एक महत्वाचा पुढारी होता. एका रात्री निकदेम येशूकडे आला आणि म्हणाला, रब्बी, तुम्ही देवाकडून पाठविलेले शिक्षक आहात हे आम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही जे चमत्कार करता ते देवाच्या मदतीशिवाय कोणाही माणसाला करता येणार नाहीत. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, प्रत्येक व्यक्तीचा नव्याने जन्म झालाच पाहिजे. जर एखादा माणसाचा नव्याने जन्म झाला नाही तर देवाचे राज्य पाहू शकणार नाही. निकदेम म्हणाला, जर एखादा माणूस म्हातारा असेल तर त्याचा नव्याने जन्म कसा होईल? तो आपल्या आईच्या उदरात परत जाऊ शकत नाही, म्हणून त्या व्यक्तीचा दुसऱ्यांदा जन्म होणारच नाही. येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, मनुष्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म झाला नाही तर त्याचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे शक्यच नाही. मनुष्य मानवी आईवडिलांच्या उदरी जन्माला येतो, परंतु त्याच्या आत्मिक जीवनाचा जन्म पवित्र आत्म्यापासून होतो. तुमचा नवीन जन्म झाला पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितल्याबद्दल आश्चर्यचकित होऊ नका. वाऱ्याला वाहायला पाहिजे, तिकडे तो वाहतो. वारा वाहताना तुम्हाला त्याचा आवाज ऐकू येतो, परंतु वारा कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. आत्म्यापासून जन्म पावलेल्या प्रत्येक माणसाचे असेच असते. कदेम म्हणाला, हे सारे कसे शक्य आहे? येशू म्हणाला, तुम्ही इस्रायलाचे प्रमुख शिक्षक आहात, तरीही तुम्हाला या गोष्टी कळत नाहीत काय? मी तुम्हाला खरे तेच सांगतो, आम्हाला जे माहीत आहे त्याविषयी आम्ही बोलतो, जे पाहिले त्याविषयी आम्ही सांगतो, परंतु आम्ही जे सांगतो ते तुम्ही लोक मानित नाही. मी तुम्हाला जगातील गोष्टाविषयी सांगितले, पण तुमचा माझ्यावर विश्वास बसत नाही. मग जर मी तुम्हाला स्वर्गातील गोष्टाविषयी सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवणारच नाही. मनुष्याचा पुत्र असा एकमेव आहे जो वर स्वर्गात जेथे होता तेथे गेला आणि स्वर्गातून उतरून खाली आला. मोशेने अरण्यात असताना सापाल उंच केले, मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, अशासाठी की जो कोणी मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळू शकते. होय, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अंतकाळचे जीवन मिळावे. योहान येशू म्हणाला, योहान, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत, जागा नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. मी गेल्यावर तुमच्यासाठी जागा तयार करीन आणि पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. आणि मी कोठे जातो तिकडे जाण्याचा मार्गही तुम्हाला ठाऊक आहे. थोमा येशूला म्हणाला, प्रभू, तुम्ही कोठे जात आहात हे आम्हाला ठाऊक नाही, मग आम्हाला मार्ग कसा ठाऊक असणार? येशूने उत्तर दिले, मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे, केवळ माझ्याद्वारेच पित्याजवळ जाता येते. मी पित्यामध्ये आहे व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास धरा, नाहीतर मी केलेल्या कामावरून तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खरे सांगतो, मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षाही मोठी कामे करेल, कारण मी पित्याकडे जातो. जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल आणि मी पित्याला सांगेन आणि तो तुम्हाला दुसरा सहाय्यक करता देईल, यासाठी की त्याने तुम्हांबरोबर सर्व काळ राहावे. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. सत्याचे अनुयायी म्हणून आपण बायबलच्या प्रेरित वचनाला शाश्वत जीवनासाठी पुरेसे मार्गदर्शक मानतो. मूळ ग्रंथांशी परिचित होणे आणि मानवी श्रद्धा पदाधिकारांद्वारे स्थापित आणि कधी कधी माणसांच्या सर्वात वाईट आकांक्षांनी उत्तेजित सोडून देण्याची तयारी ख्रिश्चन विज्ञान समजून घेण्याचा मार्ग मोकळा करते आणि बायबलला जीवनाचा चार्ट बनवते, जिथे सत्याचे प्रवाह आणि उपचार करणारे प्रवाह दाखवले जातात. ज्याला प्रभूचा बुजा प्रकट होईल तो आपल्या अहवालावर विश्वास ठेवेल आणि पुनर्जन्मासह जीवनाच्या नवीनतेत उठेल. हे अनंत काळचे जीवन आहे, येशू म्हणतो, आहे, राहणार नाही. आणि मग तो अनंत काळचे जीवन त्याच्या पित्याचे आणि स्वतःचे सध्याचे ज्ञान, प्रेम, सत्य आणि जीवनाचे ज्ञान म्हणून परिभाषित करतो. हे अनंत काळचे जीवन आहे, जेणेकरून ते तुला, एकमेव खऱ्या देवाला आणि तू पाठवलेल्या येशू ख्रिस्ताला ओळखतील. शास्त्रवचनांमध्ये म्हटले आहे की मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने जगेल, हे दाखवून देते की सत्य हेच माणसाचे खरे जीवन आहे. परंतु मानवजात ही शिकवण व्यावहारिक करण्यास आक्षेप घेते. दैवी तत्वज्ञानाच्या आकलनात आपल्या गुरुच्या उदाहरणाचे अनुसरण करून आपण सत्य आणि प्रेमाच्या पावलावर पाऊल ठेवतो. ख्रिश्चन धर्म हा खऱ्या उपचारांचा आधार आहे. मानवी विचारांना निस्वार्थ प्रेमाशी सुसंगत ठेवणारी प्रत्येक गोष्ट थेट दैवी शक्ती प्राप्त करते. मला लीनमध्ये श्री क्लार्क यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आले होते, जे लहानपणी लाकडी टोकावर पडल्यामुळे झालेल्या कंबरेचा आजाराने 6 महिने अंथरुणावर होते. घरात प्रवेश केल्यावर मी त्यांच्या डॉक्टरांना भेटलो, ज्यांनी सांगितले की रुग्ण मरत आहे. डॉक्टरांनी नुकतेच कंबरेवरील उरण तपासले होते आणि सांगितले की हाड काही इंचांपर्यंत कॅरियस आहे. त्यांनी मला प्रोब देखील दाखवला, ज्यावर हाडाच्या या अवस्थेचे पुरावे होते. डॉक्टर बाहेर गेले. श्री क्लार्क डोळे स्थिर आणि दृष्टीहीन अवस्थेत पडले होते. त्यांच्या कपाळावर मृत्यूचे दव होते. मी त्यांच्या पलंगाकडे गेलो. काही क्षणातच त्यांचा चेहरा बदलला. त्यांचा मृत्यू फिकटपणा नैसर्गिक रंगात आला. पापण्या हळूवारपणे बंद झाल्या आणि श्वास घेणे नैसर्गिक झाले. ते झोपले होते. सुमारे 10 मिनिटात त्याने डोळे उघडले आणि म्हणाला, मला नवीन माणूस वाटत आहे. माझे सर्व दुःख संपले आहे. दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास हे घडले. मी त्याला उठण्यास सांगितले, स्वतः कपडे घालण्यास सांगितले आणि त्याच्या कुटुंबासह जेवण करायला सांगितले. त्याने तसे केले. दुसऱ्या दिवशी मी त्याला अंगणात पाहिले. तेव्हापासून मी त्याला पाहिले नाही, परंतु मला माहिती आहे की तो 2 आठवड्यांनी कामावर गेला आहे. घशातून स्त्राव थांबला आणि घसा बरा झाला. बालपणात दुखापत झाल्यापासून आजारी स्थिती तिथेच होती. तो बरा झाल्यापासून मला माहिती देण्यात आली आहे की त्याच्या डॉक्टरने त्याला बरे केल्याचा दावा केला आहे आणि त्याच्या आईला, देव आणि त्या महिलेने त्याला बरे केले होते असे म्हणण्याबद्दल वेड्यांच्या आश्रमात. तुरुंगात टाकण्याची धमकी देण्यात आली आहे. मी त्या बातमीची सत्यता प्रमाणित करू शकत नाही, परंतु मी त्या माणसासाठी जे पाहिले आणि केले आणि त्याच्या डॉक्टरांनी त्या प्रकरणाबद्दल जे सांगितले ते मी सांगितल्याप्रमाणेच घडले. ख्रिस्त किंवा सत्याने मृत्यूवर मात केली आणि तरीही तो त्यावर मात करतो ही वस्तुस्थिती सिद्ध करते की भयांचा राजा हा केवळ एक नश्वर विश्वास किंवा चूक आहे, जो सत्य जीवनाच्या आध्यात्मिक पुराव्यांसह नष्ट करतो आणि हे दर्शविते की इंद्रियांना जे मृत्यू दिसते ते केवळ एक नश्वर भ्रम आहे, कारण खऱ्या माणसाला आणि खऱ्या विश्वाला मृत्यूची प्रक्रिया नसते. दुःखाचा माणूस भौतिक जीवन आणि बुद्धिमत्तेचे शून्यत्व आणि सर्वसमावेशक देव चांगल्याची पराक्रमी वास्तविकता चांगल्या प्रकारे समजत असे. मन उपचार किंवा ख्रिश्चन विज्ञानाचे हे दोन मुख्य मुद्दे होते ज्यांनी त्याला प्रेमाने सशस्त्र केले. देवाच्या सर्वोच्च पार्थिव प्रतिनिधीने दैवी शक्ती प्रतिबिंबित करण्याच्या मानवी क्षमतेबद्दल बोलताना त्याच्या शिष्यांना भविष्य सूचकपणे सांगितले. केवळ त्यांच्या दिवसांसाठीच नाही तर सर्व काळासाठी जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मी जी कामे करतो ती देखील करेल आणि ही चिन्हे विश्वास ठेवणाऱ्यांच्या मागे लागतील. हा मार्ग सरळ आणि अरुंद आहे, जो देव हाच एकमेव जीवन आहे हे समजून घेण्यास मदत करतो. हा देहाशी एक युद्ध आहे ज्यामध्ये आपल्याला पाप आजार आणि मृत्यूवर विजय मिळवावा लागेल येथे किंवा नंतर. अर्थातच आपण आत्म्याच्या ध्येयापर्यंत किंवा देवातील जीवनापर्यंत पोहोचण्यापूर्वी येशूने ठामपणे म्हटले, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला मृत्यू दिसणार नाही. म्हणजेच जो जीवनाची खरी कल्पना जाणतो तो मृत्यूवरील आपला विश्वास गमावतो. ज्याला चांगल्याची खरी कल्पना आहे तो वाईटाची सर्व जाणीव गमावतो आणि यामुळे आत्म्याच्या अमर वास्तवात प्रवेश करतो. असा व्यक्ती जीवनात राहतो जीवनाला आधार देण्यास असमर्थ असलेल्या शरीरापासून नाही तर सत्यापासून मिळते, स्वतःची अमर कल्पना उलगडते. येशूने अस्तित्वाची खरी कल्पना दिली ज्यामुळे नश्वरांना अनंत आशीर्वाद मिळतात. कलसेकर प्रकरण 3 श्लोक 4 मध्ये पौल लिहितो, जेव्हा ख्रिस्त जो आपले जीवन आहे प्रकट होईल तेव्हा तुम्ही देखील त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल. जेव्हा आध्यात्मिक अस्तित्व त्याच्या सर्व परिपूर्णतेत सातत्यतेत आणि सामर्थ्यात समजले जाईल तेव्हा मनुष्य देवाच्या प्रतिमेत आढळेल. प्रेषितांच्या शब्दांचा परिपूर्ण अर्थ असा आहे, मग मनुष्य त्याच्या प्रतिमेत पित्याप्रमाणे परिपूर्ण जीवनात अविनाशी देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेला दैवी प्रेमात सत्यासह आढळेल, जिथे मानवी इंद्रियांनी मनुष्याला पाहिले नाही. मी ख्रिश्चन विज्ञान आणि रोगांवर उपचार करण्यासाठी त्याचा वापर ज्याप्रमाणे मी शोधला आहे त्याचप्रमाणे मांडला आहे. मी मनाद्वारे सत्याचे मानवांच्या आरोग्यावर दीर्घायुष्यावर आणि नैतिकतेवर होणारे परिणाम दाखवून दिले आहेत आणि मला प्राचीन किंवा आधुनिक प्रणालींमध्ये असे काहीही सापडले नाही ज्यावर मी स्वतःचा शोध घेऊ शकेन. फक्त आपल्या महान गुरुच्या शिकवणी आणि प्रात्यक्षिके आणि संदेष्टे आणि प्रेषितांच्या जीवनाशिवाय बायबल हा माझा एकमेव अधिकार आहे. सत्याच्या सरळ आणि अरुंद मार्गावर माझ्याकडे दुसरा कोणताही मार्गदर्शक नव्हता. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.